श्री दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणांचा समास आठवा सद्विद्या निरूपण
श्री राम ऐका सद्विद्येची लक्षणे परम शुद्ध सुलक्षणे विचार घेता बळेची बाणे सद्विद्यांगी सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे भाविक सात्विक प्रेमळ शांति क्षमा दयाशील लीन तत्पर केवल अमृत वचनी परम सुंदर आणी चतुर परम सबल आणी धीर परम संपन्न आणि उदार आतिशयेसी परम ज्ञाता आणि भक्त महापंडित आणि विरक्त महातपस्वी आणि शांत आतिशयेसी वक्ता आणि नैराशता सर्वज्ञ आणि सादरता श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रासी राजा आणि धार्मिक शूर आणि विवेक तारुण्य आणि नेमक आतिशयेसी वृधाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्महरती कार्यकर्ता निराभिमानी गायक आणि वैष्णवजनी वैभव आणि भगवत भजनी अत्यादरे तत्वज्ञ आणि उदासीन बहुश्रुत आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत साधु पवित्र पुण्यशील अंतर शुद्ध धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभ अनुतापी गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती श्रुती स्मृती लीला युक्ती स्तुती मती परीक्षा दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशल चपळ चमत्कारिक नाना प्रकारे आदर सन्मान तारतम्य जाणे प्रयोग समयो प्रसंग जाणे कार्याकारण चिन्हे जाणे विचक्षण बोलिका सावध साक्षेपी साधक आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक पुरश्चरणी तीर्थवासी दृढव्रती काया क्लेसी उपासक निग्रहासी करू जाणे सत्यवचनी शुभवचनी कोमळवचनी एकवचनी निश्चयवचनी सौख्यवचनी सर्वकाळ वासनातृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न वीतरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निःकपट निर्वेसनी सुगड संगीत गुणग्राही अनापेक्षी लोक संग्रही आर्जव सख्य सर्वहि प्राणी मात्रासी द्रव्य सुची दारा सुची न्याय सुची अंतर सुची प्रवृत्ति सुची निवृत्ति सुची सर्वसुची निसंगपणे मित्रपणे परहितकारी वाग्माधुर्य परशोकहारी सामर्थ्यपणे वेत्रधारी पुरुषार्थे जगमित्र संशय छेदक विशाल वक्ता सकल कृप्त असो निश्रोता कथा निरूपणी शब्दार्था जाऊच निदी वेवादरहित संवादी संगरहित निरोध उपाधि दुराशा रहित अक्रोधी निर्दोष निर्मत्सरी विमल ज्ञानी निश्चयात्मक समाधानी आणि भजक सिद्ध असोनी साधक साधन रक्षी सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप ऐक्यरूप आत्मरूप सर्वत्रासी भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिति येशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृती विद्यावंत कळावंत लक्ष्मीवंत लक्ष्णवंत कुळवंत सुचिष्मंत बळवंत दयाळु युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ट दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृहवीतरागी असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले रूपलावण्य अभ्यासितानये सहज गुणास न चले उपाये काही तरी धरावी सोये अगांतुक गुणाची ऐसी हे सद्विद्या बरवी सर्वत्रापासी असावी परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्यरूप
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्यानिरूपणनाम समास आठवा।